नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 11 ऑगस्ट शुक्रवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. शहरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना सातत्याने घडत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत फातेमा नगरात जुन्या वादातून तरुणाने एकमेकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने तरुणाला दुखापत झाली नाहीये. शनीपेठेतील काट्या फाईल भागात बुधवारी रात्री 2 वाजता 2 गटात झालेल्या दंगली प्रकरणी काट्या फाईल भागातील 18 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या जळगाव बायपासचे काम गेल्या 4.5 वर्षांपासून सुरू असून या 4.5 वर्षात पाळधी ते तरसोद पर्यंतचा 18 किमीच्या टप्प्याचे काम केवळ 50% झाले आहे. अजून 50% काम शिल्लक आहे. अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून संपूर्ण बायपासचे काम डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे. नजीकच्या भविष्यात शांततेचे सूर्य मणिपूरमध्ये निश्चितपणे उगवेल. हा देश, हे सभागृह मणिपूरच्या माता भगिनींच्या सोबत आहे. ईशान्य भारत आमच्या हृदयाचा तुकडा आहे. आम्ही सारे मिळून मणिपूरच्या आव्हानावर तोडगा काढू. तेथे पुन्हा शांतता प्रस्थापित होईल. ते राज्य पुन्हा विकासाच्या मार्गाने वेगाने वाटचाल करेल. त्यात कुठलाही कसर राहणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. स्वतःच्या 7 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून करणाऱ्या संदीप चौधरी या पित्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश MQSM शेख यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोबाईल प्रमाणे आता वीज सेवा पुन्हा प्रीपेड व पोस्टपेड होणार आहे. यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून स्मार्ट मीटर लावले जाणार आहे. यात प्रीपेड मीटर मध्ये पैसे संपले की वीज पुरवठा खंडित केला जाईल. रिचार्ज केल्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. साऊथ मेगास्टार रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच 10 ऑगस्टला प्रदर्शित झाला. जेलर चित्रपटाद्वारे रजनीकांतने तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. त्याची क्रेज फक्त साऊथ पुरताच मर्यादित नसून देश विदेशात त्याच्या चाहत्यांची संख्या ही आहे. जेलरने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये 44.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 52 कोटींच्या जवळपास असल्याचं बोललं जात आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. पराभवाची भीती कधीही बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह तुमच्या मनातलं.